हेलो
नमस्कार,
हेलो, नमस्कार। माझे नाव भोसले वैष्णवी नुमन। माझा प्रश्न, मासिक पाळी दरम्यान मुलींच्या किंवा महिलांना जो पोटदुखीचा त्रास होतो तो कशामुळे होतो?